आकाशवाणी मुंबई कौस्तुभ विरकर प्रादेशिक बातम्या देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत जयंत पाटील यांची याचिका आणि शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी उद्धव ठाकरे यांची याचिका एकत्र करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज हे निर्देश दिले. विधानसभा अध्यक्षांना जुलै महिन्यात निवेदन दिल्यानंतर दोनदा स्मरणपत्र पाठवूनही फुटीर आमदारांना अध्यक्षांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणी आता येत्या 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून लवचिक अन्न प्रणाली तयार करण्यावर भर दिला पाहिजे आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वेगानं कृती केली पाहिजे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत न्याय अन्न प्रणालीशी संबंधित कृषी परिषदेत त्या बोलत होत्या. कृषी उत्पादनातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांच्या सहभागाला चालना देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांनी जैवविविधतेचं महत्व विशद केलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं राबवलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षात अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं आज राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होईल, मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला तर मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या सर्व राज्यांमध्ये 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. देशातल्या सर्व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये लवकरच समर्पित आयुष अकादमी सुरू करण्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली. ते आज मुंबईत आयुष अभियानाच्या विभागीय आढावा बैठकीत बोलत होते. देशातल्या नागरिकांना प्रत्येक स्तरावरील आधुनिक आणि पारंपरिक औषधोपचार पद्धती उपलब्ध असावी यासाठी केंद्र सरकारकडून विशेष अभियान राबवलं जाणार आहे. कोरोना काळात आयुष उपचार पद्धतीचं महत्व सर्व जगाला पटलं असं ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय गुजरातमधल्या गांधीनगर इथं पारंपरिक औषधोपचार पद्धतीवर 2 दिवसीय परिसंवादाचं संयुक्तरित्या आयोजन करण्यात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, अंदमान निकोबार आदी राज्यातले प्रतिनिधी उपस्थित होते. मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत आज नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात अमृतकलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार उपस्थित होत्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी उपस्थित समूहाला पंचप्राण शपथ देण्यात आली. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डींनी आज सिकंदराबाद स्थानकावर काझीपेट ते हडपसर एक्सप्रेस, बोधन, करीमनगर, रायचूर, नांदेड विस्तारित गाड्यांबरोबरच कुर्नूल जयपूर विस्तारित ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तेलंगणातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये रेल्वे सेवांचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. कोकण रेल्वेवर कडवाईपासून रत्नागिरीपर्यंतच्या रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 7:40 तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचं कोकण रेल्वे प्रशासनानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी या ब्लॉकमुळे 3 गाड्या विलंबानं धावणार आहेत. त्यात आज सुटणारी तिरुनवेल्ली जामनगर एक्सप्रेस ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान 3 तास थांबवली जाणार आहे. तसंच आजच सुटणारी तिरुअनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान 1.5 तास थांबवली जाणार आहे. तसंच उद्या सकाळी सुटणारी मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस खेड चिपळूण दरम्यान 20 मिनिटं थांबवली जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं नेदरलँड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा न्यूझीलंडच्या 15 षटकात 1 बाद 82 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं सर्व गडी गमावून 199 धावा केल्या होत्या. भारतानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 42व्या षटकात विजयी लक्ष्य पार केलं. केएल राहुलच्या नाबाद 97 आणि विराट कोहलीच्या 85 धावांमुळे भारताचा विजय सुकर झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.